आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राजस्थानात आज रायजिंग राजस्थान वैश्विक गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. नौदलाच्या अत्याधुनिक तुशील युद्धनौकेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आज रशियाच्या यंत्रा बंदरात जलावतरण. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची निवड आज. राहुल नार्वेकर बिनविरोध निवडून येणं निश्चित. सिरियावर बंडखोरांचा ताबा. माजी राष्ट्राध्यक्ष असद यांनी घेतला मॉस्कोत आश्रय. श्रवणदोष असलेल्या भारतीय खेळाडूंची आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत 5 सुवर्णपदकांसह प्रेरणादायी कामगिरी. आणि फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेश याची 11व्या फेरीत 6-5 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राजस्थानच्या जयपूरमध्ये रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार असून ते उद्घाटन सत्राला संबोधितही करतील. तसंच राजस्थान वैश्विक व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 32 राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह 5,000 अधिक व्यावसायिक व्यापार प्रतिनिधी राजदूत आणि गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. तर 17 देश या परिषदेचे भागीदार आहेत. राज्यात गुंतवणुकीला चालना मिळावी म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ऊर्जा एमएसएमई पर्यटन तसंच खाणकाम यासंदर्भात नवीन 9 धोरणं लागू केली असून या शिखर परिषदेला प्रारंभ होण्यापूर्वी गुंतवणुकीशी निगडीत 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. पुढील 5 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था 350 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट राजस्थान राज्य सरकारनं ठेवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रशियाच्या कॅलनिन ग्राड इथल्या यंत्रा बंदरात भारतीय नौदलाच्या बहुउपयोगी क्षेपणास्त्रसज्ज अत्याधुनिक आयएनएस तुशील या युद्धनौकेचं जलावतरण करणार आहेत. यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी देखील उपस्थित असतील. संरक्षण मंत्री सिंग यांचं काल रात्री 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आगमन झालं. ते आज होणाऱ्या उभय देशांच्या लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील आंतरसरकारी आयोगाच्या 21व्या बैठकीचं रशियन समकक्ष आंद्रे बेलेसोव यांच्यासमवेत सहअध्यक्षपद भूषवतील. औद्योगिक सहकार्यासह दोन्ही नेते उभय देशांच्या लष्करी संरक्षण क्षेत्रातल्या बहुआयामी संबंधांचा आढावा घेतील तसंच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर वैचारिक देवाणघेवाण करतील. संरक्षण मंत्री यावेळी मॉस्कोमध्ये दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सोव्हिएत सैनिकांना द टॉम्ब ऑफ द अननोन या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील तसंच स्थानिक भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. सीमा सुरक्षा दलाच्या धैर्य शौर्य आणि बलिदानाच्या बळावरच गेल्या 6 दशकांपासून देशाच्या सीमा सुरक्षित तसंच मजबूत राहत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं. जोधपूर इथं सीमा सुरक्षा दलाच्या 60व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं आयोजित समारंभात शहा बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाच्या सीमा सुरक्षेचं धोरण स्पष्ट केल्यानं देशाच्या सीमांवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला. त्यासाठी अर्थसंकल्पातही विशेष तरतूद केली आहे. तसंच सीमावर्ती भागातल्या नागरिकांना रोजगार मूलभूत सुविधा सन्मान मिळावा यासाठी 3,000 सीमावर्ती गावांमध्ये व्हायब्रंट व्हिलेज योजना सुरू केल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या समारंभात उत्कृष्ट सेवेबद्दल शौर्य पुरस्कार आणि पोलीस सेवा पुरस्कारांचंही वितरण शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सिरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्करवर ताबा मिळवल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांच्या कुटुंबियांनी रशियात मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याच्या बातम्यांची क्रेमलिननं पुष्टी केली आहे. मानवताधारित दृष्टिकोनानं रशियानं असद यांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. रशियाच्या युक्रेनवरील लष्करी हल्ल्याला असद यांनी पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान अबू मोहम्मद अल जोलानी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांनी अनेक वर्षांची असद यांची सत्ता उलथवून लावत संपूर्ण इस्लामिक राष्ट्रासाठी विजयाची घोषणा केली आहे. तर सिरियाचे माजी पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी मुक्त निवडणुका घेण्याचं आवाहन केलं आहे. सिरियाच्या राजकीय परिस्थितीच्या वेगवान घडामोडींमुळे स्थानिक स्थिरतेविषयी इतर अरब राष्ट्रांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान सिरियामध्ये परिस्थिती गंभीर झाली असली तरीही राजधानी दमास्कसमधील भारतीय दूतावासाचं कामकाज सुरू राहणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूतावास स्थानिक भारतीयांच्या संपर्कात असून ते सर्व सुरक्षित आहेत. भारतीयांच्या मदतीसाठी दूतावास उपलब्ध असेल असंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारताची पश्चिम आशियासंदर्भातली सर्वसमावेशक रणनीती मनामा संवादात सादर केली. भारताच्या आर्थिक आणि सामरिक क्षेत्राच्या हितसंबंधांसाठी असलेल्या महत्वावर भर दिला. या संवादाच्या समारोपाच्या सत्रात बोलताना आखाती सहकार्य परिषद, इराण आणि इराक यांच्या समवेत भारत वार्षिक 170 ते 180 डॉलर्सचा व्यापार करत असल्याचं सांगून भूमध्यसागरी राष्ट्रांशीही 80 ते 90 अब्ज डॉलरचा व्यापार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नॉर्वे आणि भारत यांच्यादरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी संबंधित मंत्रालयासमवेत समस्यांचं निराकरण करण्याप्रती वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. भारतीय उद्योग महासंघ अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबईत आयोजित भारत नॉर्वे व्यावसायिक चर्चेला संबोधित करताना गोयल बोलत होते. नुकताच भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यात करार करण्यात आला. व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारामध्ये युरोपीय महासंघातल्या स्वित्झर्लंड, आयर्लंड, नॉर्वे आणि लिंकटेस्टेनिन या विकसित राष्ट्रांचाही समावेश आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणुकीत 24,000 कोटी रुपयांची भरीव वाढ झाली आहे. भारतीय रोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी 24,454 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वित्तीय संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. सप्टेंबरमध्ये परदेशी गुंतवणुकीचा उच्चांक गाठल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढण्याचा सपाटा लावला होता. डिसेंबरमध्ये मात्र आशादायक चित्र निर्माण झालं आहे. महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आज होणार आहे. भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर होणं अपेक्षित आहे. काल दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती, परंतु मुदत संपेपर्यंत महाविकास आघाडीतर्फे कोणीही अर्ज भरला नाही. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर उर्वरित आमदारांना शपथ देतील. त्यानंतर अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्याचं अधिकृतपणे जाहीर होईल. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं अभिभाषण होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघानं बांगलादेशवर 13-1 असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं 4 तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी 3 गोल केले. आज गटसाखळीतला भारताचा दुसरा सामना मलेशियासोबत होणार आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी चिली इथं होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची पात्रता फेरी आहे. श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं पार पडलेल्या या स्पर्धेत भारताला 55 पदकं मिळाली. यामध्ये 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. मैदानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णपदकं पटकावली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांचं यश देशासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. या स्पर्धेत 62 पदकं मिळवत इराणनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी कुकेश यानं 6-5 अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या 11व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या डिंग लिरेनवर मात केली. या विजयामुळे गुकेशनं सामने बरोबरीत राहण्याची मालिका खंडित केली असून त्याच्या जगज्जेतेपदाची शक्यता आणखी वाढली आहे. या स्पर्धेतल्या 3 फेऱ्या होणं बाकी आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राजस्थानात आज रायझिंग राजस्थान वैश्विक गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. नौदलाच्या अत्याधुनिक तुशील युद्धनौकेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आज रशियाच्या यंत्रा बंदरात जलावतरण. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची आज निवड, राहुल नार्वेकर बिनविरोध निवडून येणं निश्चित. सिरियावर बंडखोरांचा ताबा, माजी राष्ट्राध्यक्ष असद यांनी घेतला मॉस्कोत आश्रय. श्रवणदोष असलेल्या भारतीय खेळाडूंची आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत 5 सुवर्णपदकांसह प्रेरणादायी कामगिरी. आणि फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेश याची 11व्या फेरीत 6-5 अशी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.